खंड तिसरा प्रकरण दहावे बोअर युद्ध। सन 1897 ते 99 पर्यंतचे इतर अनेक अनुभव सोडून देऊन आता बोअर युद्धावर येतो। हे युद्ध जेव्हा झाले तेव्हा माझी स्वतःची सहानुभूती बोअरांच्या बाजूला होती, पण असल्या गोष्टीत स्वतःच्या वैयक्तिक विचारांप्रमाणे काम करण्याचा अधिकार मला अजून आलेला नाही असे मी समजत होतो। या बाबतीतील विचारांच्या ओढाताणीचे सूक्ष्म निरीक्षण मी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास या पुस्तकात केले आहे, म्हणून ते येथे करीत नाही। जिज्ञासू वाचकांनी तो इतिहास वाचावा अशी माझी सूचना आहे। येथे एवढे सांगितले म्हणजे पुरे की ब्रिटिश राज्याबद्दलच्या माझ्या राजनिष्ठेने मला बलात्काराने या युद्धात भाग घ्यायला लावले। मला असे वाटते की जर मी ब्रिटिश प्रजाजन या नात्याने हक्क मागत आहे तर त्याच नात्याने ब्रिटिश राज्याच्या रक्षणामध्ये भाग घेणे हे माझे कर्तव्य आहे। हिंदुस्थानची संपूर्ण उन्नती ब्रिटिश साम्राज्यात होणे शक्य आहे अशी त्यावेळी माझी समजूत होती। म्हणून मिळतील तेवढे जोडीदार मिळवून आणि अनेक अडचणी सहन करून आम्ही घायाळ सैनिकांची शुश्रूषा करणारी एक तुकडी उभी केली। अजूनपर्यंत इकडच्या इंग्रज लोकांमध्ये सामान्यत अशीच समजूत होती की हिंदी लोक धाडसाची कामे करणार नाहीत किंवा स्वार्थापलीकडे त्यांना काही सुचत नाही। यामुळे अनेक इंग्रज मित्रांनी मला निराशाजनक उत्तरे दिली। फक्त डॉ बूथनी खूप उत्तेजन दिले। त्यांनी आम्हाला घायाळ सैनिकांची शुश्रूषा करण्याचे शिक्षण दिले। आमच्या लायकीबद्दल डॉक्टरांची प्रमाणपत्रे मिळवून दिली। मिस्टर लॉटन व मरहूम मिस्टर एस्कम यांनीही हे काम पसंत केले। शेवटी लढाईमध्ये आम्हाला काम करू देण्याबद्दल आम्ही सरकारकडे अर्ज केला। उत्तरी सरकारने आभार मानले, पण यावेळी तुमच्या मदतीची आवश्यकता नाही असे आम्हाला कळविण्यात आले। पण मला एवढ्या नकारावर संतोष मानून गप्प बसावयाचे नव्हते। डॉक्टर बूथची मदत घेऊन त्यांच्याबरोबर मी नाताळच्या बिशपना जाऊन भेटलो। आमच्या तुकडीमध्ये पुष्कळ ख्रिस्ती होते। बिशपना माझी मागणी फार आवडली। त्यांनी मदत करण्याचे कबूल केले। मध्यंतरी विधी घटना आपले काम करीतच होत्या। बोअर लोकांची तयारी, दृढता, शौर्य इत्यादी अपेक्षेपलीकडे तेजस्वी ठरले। सरकारला पुष्कळ रंगरुटांची जरूर पडली आणि अखेरीला आमच्या मागणीचा स्वीकार झाला। या तुकडीमध्ये सुमारे 1,100 लोक होते। त्यात सुमारे 40 नाईक होते। आणखी सुमारे 3 स्वतंत्र हिंदी भरतीमध्ये दाखल झाले होते। बाकीचे गिरमिटे होते। डॉक्टर बूथही आमच्याबरोबर होते। तुकडीला गोळीच्या टप्प्याबाहेर काम करायचे होते आणि तिला रेडक्रॉसचे रक्षणही होते। तरी पण तिने उत्तम काम केले। अडचणीच्या प्रसंगी गोळीच्या हद्दीतही काम करण्याची संधी आम्हाला मिळाली। सरकारने स्वेच्छेनेच अशा तऱ्हेच्या धोक्यात न पडण्याचा करार आमच्याशी केला होता, पण स्पियांकोपच्या पराजयानंतर स्थिती पालटली। यामुळे जनरल वुलरनी निरोप धाडला की जरी तुम्ही धोक्यात पडायला बांधलेले नाही तरीही तुम्ही अशा तऱ्हेचा धोका पत्करून घायाळ सैनिकांना व अंमलदारांना रणक्षेत्रातून उचलून डोल्यांतून घेऊन जाण्यास तयार व्हाल तर सरकार तुमचे उपकार मानेल। आम्ही धोका सहन करण्यास तत्परच होतो। त्यामुळे स्पियांकोपच्या युद्धानंतर आम्ही गोळीबाराच्या हद्दीमध्ये काम करू लागलो। या दिवसांमध्ये सर्वांना पुष्कळदा रोजी 20-25 मैलांची मजल मारावी लागे आणि एकदा तर घायाळ सैनिकांना डोल्यांतून उचलून तेवढे मैल चालावे लागे। अशा तऱ्हेने ज्या घायाळ योद्ध्यांना उचलून आम्हाला न्यावे लागे त्यामध्ये जनरल वुडगेट वगैरेही होते। 6 आठवड्यांनी आमच्या तुकडीला रजा देण्यात आली। स्पियांकोप व वॉन क्रान्सच्या पराजयानंतर लेडी स्मिथ वगैरे स्थळे बोअर लोकांच्या वेढ्यांतून जलदी सोडवून घेण्याचा विचार ब्रिटिश सेनापतींनी सोडून दिला आणि इंग्लंड व हिंदुस्थान येथून यावयाच्या सैन्याची वाट पाहण्याचा व आस्ते काम करण्याचा बेत केला। आमच्या अल्प कामगिरीची त्यावेळी तरी फार वाहवा झाली, त्यामुळे हिंदी लोकांची प्रतिष्ठा वाढली। काही झाले तरी हिंदी लोक साम्राज्याचे वारस तर खरेच, अशा अर्थाची गीते गायली गेली। जनरल वुलरनी आपल्या खलित्यामध्ये आमच्या तुकडीच्या कार्याची तारीफ केली। नायकांना लढाईचे बिल्लेही मिळाले। हिंदी समाज अधिक संघटित झाला। मी गिरमिट्या हिंदी लोकांच्या संबंधात फारच अधिक येऊ शकलो। त्यांच्यामध्ये अधिक जागृती झाली आणि हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, मद्रासी, गुजराती हे सर्व आपण हिंदी आहो ही भावना अधिक दृढ झाली। सर्वांना वाटू लागले की आता हिंदी लोकांची दुःखे दूर झालीच पाहिजेत। गोऱ्या लोकांच्या वागणुकीमध्येही त्यावेळेपुरता स्पष्ट फरक दिसून आला. लढाईमध्ये गोऱ्या लोकांशी जे संबंध आले ते गोडी गुलाबीचे होते. हजारो टॉमींशी आमचा सहवास घडला. ते आमच्याशी प्रेमाने वागेत आणि आम्ही त्यांच्या सेवेसाठी असल्याचे समजताच उपकारही मानेत. मनुष्य स्वभाव दुःखाच्या प्रसंगी कसा नरम येतो याचे एक मधुर स्मरण येथे दिल्याशिवाय राहावत नाही. आम्ही चिवली छावणीकडे जात होतो. लॉर्ड रॉबर्ट्सचा मुलगा लेफ्टनंट रॉबर्ट्स याला याच रणक्षेत्रावर प्राणांतिक जखम झाली होती. लेफ्टनंट रॉबर्ट्सचे शव घेऊन जाण्याचा मान आमच्या तुकडीलाच मिळाला होता. परत वळलो त्या दिवशी ऊन कडक होते. आम्ही कूच चालविली होती. सर्वांना तहान लागली होती. रस्त्यामध्ये एक लहानसा झरा पाणी पिण्याजोगा होता. प्रथम पाणी कोणी प्यावे? टॉमींचे पाणी पिऊन झाल्यानंतर आपण प्यावे असा आम्ही विचार केला. परंतु टॉमींनी आम्हाला पाहताच आम्हाला अगोदर पाणी पिण्याबद्दल आग्रह सुरू केला. व अशा तऱ्हेने बराच वेळेपर्यंत आमच्यामध्ये आधी तुम्ही व आम्ही अशा तऱ्हेची मधुर स्पर्धा चालली.